अध्याय 9. सकाळचे साधारण 5 वाजले होते. पहाटेला नुकतीच सुरुवात झाली होती. कुठे जावे अथवा काय करावे काहीच माहीत नसताना मी आणि गॅरी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभे होतो. तिथे रेल्वेतून उतरलेल्या आणि आत जाण्यासाठी धडपडणाऱ्या अशा शेकडो लोकांची गडबड चालली होती. या सगळ्यांमध्ये एक चमत्कारिक समाधान मला हृदयात जाणवले. काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना करताना जसे मला वाटले होते तसेच काहीतरी आता वाटत होते. माझ्या आयुष्यात काहीतरी विशेष घडणार असे मला हृदयातूनच वाटू लागले. गर्दीतील ते वातावरण आनंदी होते. गॅरी आणि मी दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. ज्या फुलाने आमचा युरोपमधील मार्ग निश्चित केला होता त्या फुलाची आठवण झाली. काही वेळ तेथे राहण्याचा आम्ही निश्चय केला. काही वेळानंतर स्टेशन पूर्ण शांत झाले. थोड्या अंतरावर एक साधूंचा घोळका प्लॅटफॉर्मवर बसलेला दिसला. मी गॅरीला तिथेच थांबण्याची खूण केली आणि विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. माफ करा, आपण कुठे आहोत? मी विचारले. काहीही न बोलता एका साधूने माझ्या डोळ्यांकडे टक लावून पाहिले. जणू काही तो माझीच वाट पाहत होता. उभा राहत शांतता भंग करीत तो म्हणाला, ही मथुरा नगरी आहे, भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान, आणि आज जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे. त्याने आम्हाला आमंत्रण दिले. आम्ही त्याच्याबरोबर चालतच उत्सवाच्या ठिकाणी गेलो. जसे आम्ही मुख्य दरवाजाकडे जाऊ लागलो एक वयस्कर साधू माझ्याकडे वळाला आणि म्हणाला, तुला भगवान श्रीकृष्णांबद्दल काही माहीत आहे का? फारसे नाही, मी मान्य केले. तो चित्रातील निळा मुलगा होता. गंगामाईने मला ऐकवलेल्या मंत्रात त्याचे नाव येते आणि त्याने लहानपणी मातीचे मडके फोडले आणि माकडांना लोणी खाऊ घातले या पलीकडे मला काही माहीत नव्हते. तुम्ही मला आणखी काही सांगू शकाल का? उत्साहाने त्याचा चेहरा उजळला आणि दाढी वारंवार कुरवाळत म्हणाला, सृष्टीची निर्मिती करणाऱ्या देवाचे नाव श्रीकृष्ण आहे. ते अनादि, अनंत, अजन्मा, अमर्त्य आहेत. त्यांचा जन्म होत नाही, त्यांना मृत्यू देखील नाही. भगवंत त्यांच्या धामात शाश्वत निवास करतात. परंतु त्यांच्या इच्छेनुसार मानवजातीच्या इतिहासात या जगात वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या रूपात त्यांनी जन्म घेतला आहे. ते आपल्याला दुःखातून बाहेर काढणारा आणि आध्यात्मिक आनंद देणारा मार्ग दाखवण्यासाठीच येतात. साधूने प्रशस्त अंगणातील यात्रेकरूंच्या गर्दीकडे बोट दाखवले. या ठिकाणी 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा पृथ्वीवर अवतीर्ण झाले. चला, कृपया या उत्सवात आमच्याबरोबर तुम्ही सामील व्हा. मी आज जे काही पाहिले त्यामुळे माझी उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली. जमिनीखाली असलेल्या छोट्याशा कृष्णाच्या मंदिरावर एक मोठी मशीद होती. कृष्णांच्या जन्मस्थळी ही मशीद आहे, याचे काही कारण आहे का? आमच्या स्वनियुक्त मार्गदर्शकाकडे मी पृच्छा केली. जगातील सर्वात मोठ्या स्मारकांपैकी एक असलेल्या आदिकेशव मंदिराची ही पूर्वी जागा होती. परंतु 17व्या शतकात मोगल बादशाह औरंगजेबाने मंदिर पाडले आणि त्या ठिकाणी ही मशीद बांधली. पण का? गॅरीने विचारले. असमर्थता दाखवित त्याने खांदे उडवले. पराभूत केलेल्या हिंदूंवर वर्चस्व दाखवण्यासाठी आणि त्याच्या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हा प्रकार होता असे मला वाटते. त्याच्या चेहऱ्यावर आशावादी हास्याची पुन्हा एक लकेर उमटली. परंतु या मशिदीला लागूनच भगवान श्रीकृष्णांसाठी भव्य मंदिर बांधण्याची योजना आहे. लवकरच ते पूर्णत्वास येईल. जाऊ दे, पण मनुष्याने तिथे काही केले तरी ती जागा पवित्रच आहे. आता आपण आत जाऊ आणि उत्सव साजरा करू. अंगणाच्या आतील भागात खरोखरच उत्सवाचा रंग होता. हजारोंच्या संख्येने भाविक जमिनीखाली असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या छोट्याशा त्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी रांगेने उभे होते. त्यांची संख्या प्रचंड होती. प्रत्येक दिशेला लोक उत्सव साजरा करीत होते. बासरी, टाळ, मृदंगाच्या संगतीत शेकडो जण नृत्य करीत कीर्तन करीत होते. महान विद्वान आपापल्या जागा घेऊन त्यांच्या अनुयायांना प्रवचन देत होते. तात्पुरते रंगमंच उभारलेले होते. मागे कापडावर मोठमोठी चित्रे रंगवलेली होती. फुलांच्या माळांनी मंच सुशोभित केले होते. कलाकार भरजरी पोशाख घालून कृष्णावतरणाची कथा सादर करीत होते. दरम्यान पुरोहितांनी वेदांमधील मंत्रांचे उच्चार करीत पवित्र यज्ञात शुद्ध तुपाची आहुती दिली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत फिरत भाविक हसत होते, गात होते आणि एकमेकांवर रंग उधळीत होते. कपाळावर तिलक लावलेले हिंदू आणि दाढी वाढवलेले पारंपरिक टोपी घातलेले मुसलमान एकत्र हसण्यात, नाचण्यात आणि सण साजरा करण्यात गुंग झालेले आम्ही पाहिले. संन्यासी तपस्वी कडेला बसून हाताने जपमाळ ओढीत आणि तोंडाने हळुवारपणे मंत्रोच्चार करीत होते. त्यांनीही उत्सव साजरा केला. या आनंदोत्सवात प्रवचनात, भक्तिगीतात आणि संभाषणादरम्यान भक्तांच्या तोंडून वारंवार वृंदावन हा शब्द मी ऐकला. वृंदावन हे ठिकाण त्यांना किती प्रिय आहे याची मला जाणीव झाली. जन्मदिवसाच्या समारंभामधील मनमोहक दृश्यात आणि संगीतामध्ये तन्मय होऊन आम्ही पूर्ण दिवस घालविला. मध्यरात्र होऊ लागली तसा लोकांचा घोळका यमुना नदीकडे जाणाऱ्या गल्ल्यांमधून पुढे जात नदी किनारी असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरात गर्दी करू लागला. शास्त्रांप्रमाणे भगवान श्रीकृष्ण मथुरा नगरीत अवतीर्ण झाले. त्यावेळी मध्यरात्र होती. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत होता. मंदिरात आधीच हजारो लोक उपस्थित होते, तरीही दरवाजातून आत येण्यासाठी हजारोंची रीघ लागली होती. पोलीस लांब बांबूच्या लाठ्यांनी जमावावर नियंत्रण मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होते. गॅरी आणि मी, आम्ही दोघांनीही अशी प्रचंड गर्दी यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. हे दृश्य चांगल्या प्रकारे पाहता यावे म्हणून मंदिराच्या प्रशस्त कक्षामधील दोन खांबांवर चढून आम्ही ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले. असंख्य दर्शनाभिलाषी भाविकांची उत्कंठा आम्हाला दिसत होती. जेव्हा मध्यरात्र झाली, घड्याळात 12 ठोका पडला, तसे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन देण्यासाठी आतील देव्हाऱ्याचे द्वार उघडले गेले. महासागराच्या लाटेप्रमाणे गर्दीत प्रचंड आनंद उसळला. लोक इतके मंत्रमुग्ध झाले होते की ते पुढे लोटले जात आहे, धक्काबुक्की होत आहे याचा जणू त्यांना विसरच पडला होता. तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत सर्वजण एकत्र हात जोडून प्रार्थना करीत होते. भक्तिभावाने त्यांचे नेत्र भरून आले होते. खेड्यातील भाविक आपापल्या पथकात त्यांची विशेष गाणी गात होते. इतर सर्वजण हसत, नाचत आणि श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा मोठ्याने जयघोष करीत होते. गॅरी आणि मी खांबालाच चिकटून होतो. त्या भाविकांची उत्कंठा खरोखर चकित करणारी होती. जवळजवळ 3 यमुना नदीच्या काठावर आम्हाला झोपण्यास जागा मिळाली. याच ठिकाणी विश्राम घाटावर श्रीकृष्णांनी स्वतः विश्राम केला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही मथुरेच्या गल्ल्यांमधून फेरफटका मारित असताना व्यवस्थित पोशाख केलेली 4 तरुण मंडळी चहाच्या टपरीतून आमचे स्वागत करण्यासाठी बाहेर आली. आमच्या शहरात पाश्चिमात्य लोकांना पाहून आम्हाला अभिमान वाटतो, त्यांचा म्होरक्या म्हणाला. आमच्या पूजनीय गुरूंना भेटण्यास तुम्ही इच्छुक आहात का? हो, नक्कीच, गॅरी उत्तरला. त्यांना भेटणे आम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, या, तो मनुष्य आम्हाला पुन्हा चहाच्या टपरीवर घेऊन जाताना म्हणाला. खूप पूर्वी परमसत्याचा साक्षात्कार करण्यासाठी माझ्या गुरूंनी या जगातील ऐश्वर्याचा त्याग केला. गुरुजी फार विद्वान आहेत. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकतात. या भागात असणाऱ्या त्यांच्या शेकडो विश्वासू अनुयायांपैकी आम्ही आहोत. तुम्ही थांबा, मी त्यांना बोलवून आणतो. काही मिनिटांनंतर गुरु प्रकट झाले. मुंडन केलेले 40 आसपास त्यांचे वय होते. त्यांच्या हालचालीत दक्षता होती. इंग्रजीत शुद्ध आणि स्पष्ट उच्चार करीत त्यांनी मथुरा नगरीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या मंदिरात रात्रीसाठी मुक्काम करण्याचे त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले. भगवान शंकरांच्या छोट्याशा मंदिरात आम्ही त्यांच्या मागे गेलो. मध्यभागी शिवलिंग होते. त्याच्या मागे लागूनच पवित्र अग्निकुंडातील राखेत लोखंडी त्रिशूळ वरच्या दिशेला तोंड करून उभा होता. आमच्यासाठी शाकाहारी भोजन आणीत आणि आमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत स्वामींनी आम्हाला काय हवे काय नको ते काळजीपूर्वक पाहिले. रात्री जमिनीवर झोपण्यासाठी स्वामींनी गॅरीला चटई दिली आणि मला त्यांच्या शेजारी लाकडी पलंगावर झोपण्याचे आमंत्रण दिले. या पूजनीय स्वामींच्या सोबत झोपणे हा माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीचा सन्मानच होता. त्या रात्री माझ्या जागी असण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी काहीही केलं असतं, नाही का? असा विचार माझ्या मनात आला. स्वामी माझ्या शेजारी पहुडले. रात्रीच्या शांततेत त्यांचे हात माझ्या शरीराला मालिश करत आहेत असे मला वाटले. आपण हे काय करीत आहात? मी विचारले. आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची आमच्याकडे हीच पद्धत आहे. त्यांच्याशी कृतघ्न होऊ नये या इच्छेने मी काहीही बोललो नाही. हळूहळू त्यांचा हात माझ्या गुप्तांगाकडे गेला. माझे मन भीतीच्या गर्तेत खोलवर बुडाले. गोंधळून मी त्यांचा हात दूर झटकला. काही मिनिटांनंतर पुन्हा त्यांचा हात सरकत खाली गेला. पुन्हा मी त्यांचा हात दूर झटकला. कृपया मला मालिश करू नका, मला हे सगळं आवडत नाही.
ते माझ्या कानात खुसबुजले.
मी तुला देवाचा आशीर्वाद देत आहे. हे सगळं मी करीत नाही, मी तर केवळ त्यांचाच माध्यम आहे. तू मला विरोध करता कामा नयेस. ती खोली उबदार आणि अंधारी होती. तीव्र मनोवेदनेत मी तिथेच पडून राहिलो. जर मी त्यांना निराश केले तर काय होईल? कदाचित ते शिक्षा देतील. मनात वासुदेवाचा आणि भ्रष्ट गुरुसोबतच्या त्याच्या दुर्दैवी अनुभवांचा विचार आला. यांच्याकडे मायावी शक्ती असतील का? प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीने हातांनी चाचपडण्याचा प्रयत्न केल्यावर मी त्यांचे हात दूर झटकून देई. आदरातिथ्य करण्याची खरोखरच अशी पद्धत आहे का? फसलेल्या प्रत्येक प्रयत्नानंतर त्याचे आक्रमण वाढतच गेले. आता भावनेच्या उद्रेकाने तो तडफडत होता, अधिकच आक्रमक होत होता. तो माझा नकार पचवू शकत नव्हता. प्रक्षुब्ध होऊन मी ठोशाने मारण्याच्याच बेतात होतो, परंतु मी तसे केले नाही. मी एका स्वामीशी कसा लढू शकतो? साधू असा असतो का? मी जर असे केले तर त्याचे शिष्य मला काय करतील? पावसाळ्यातही अंगाची लाही लाही करणाऱ्या गरमाईने घामाने मी डबडबलो असतानाही तिथेच पडून या भयानक स्थितीतून वाचवण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करू लागलो. मन घट्ट केले आणि त्याला दूर ढकलत मी झटकन खाली उडी मारली. प्रक्षुब्ध होऊन त्याने मला घट्ट मिठी मारली, परंतु मी त्याला दूर ढकलले आणि माझी सुटका करून घेतली. इतकं सर्व काही होत असताना ग्यारी मात्र शांत झोपला होता. त्या मध्यरात्री मी माझी मुक्तता करून घेऊन एका निर्जन गल्लीत पळालो. एका उघड्या दरवाजातून मी स्वामीवर नजर ठेवून होतो. खात्री करीत होतो की तो त्याचे आदरातिथ्य ग्यारीला तर दाखवत नाही ना. घराबाहेर पहारा देणाऱ्या कुत्र्यासारखा रक्षणासाठी आणि ग्यारीच्या मत्तीला धावून जाण्यासाठी मी सज्ज राहिलो. पावसाच्या वर्षावाने ओलाचिंब भिजून रात्रीच्या अंधारात उभा राहून पहाटेपर्यंत मी जागा राहिलो. प्रत्येक आध्यात्मिक मार्गात काहीजण खरे असतात तर काहीजण खोटे. कोणाच्या उपाधी, पोशाख, केशभूषा, वास्तव्याचे ठिकाण यावरून साधुवृत्ती, सदाचरण ओळखता येत नाही. उदाहरणार्थ, या माणसाकडे स्वामी अशी उपाधी होती. भौतिक जगातील सुखांचा केलेला त्याग दर्शवणारे डोक्याचे गुळगुळीत मुंडन होते. साधूचा पोशाख होता. शास्त्रांमध्ये पारंगत विद्वान होता. मंदिराचा मुख्य पुरोहित होता. पूजा करणाऱ्या अनुयायांचा तो गुरु होता. तरीही स्वतःच्या ऐहिक सुखाच्या इच्छापूर्तीसाठी माझे शोषण करण्याचा त्याने प्रयत्न केला. खरी साधुवृत्ती मनुष्याच्या वर्तनावरून मानली पाहिजे. स्वतःच्या आध्यात्मिक अधिकाराचा वापर करून निष्पाप लोकांचे शोषण करणे हा घोर अन्याय आहे. या प्रसंगामुळे प्रामाणिक भक्तांबद्दल माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना केली. या प्रसंगाबाबत शिवमंदिराच्या आत आणि बाहेर उठलेल्या वादळाशी अनभिज्ञ असलेला ग्यारी रात्रभर शांत झोपून राहिला. रात्री घडलेल्या प्रसंगाचे मी केलेले वर्णन ऐकून ग्यारीला धक्काच बसला. काम वासनेने पछाडलेला गुरु, आमच्या आदर्श निष्पापणाला बाहेरच्या जगातील सत्याने पुन्हा एकदा आव्हान दिले होते. मथुरेत फसवणूक होऊनही हिमालयातील अमरनाथच्या यात्रेला जाण्याचा आमचा निर्धार मात्र कायम होता. पण त्या दिवशी यमुनेत प्रातस्नान करताना जवळच्या वृंदावन गावाला, ज्याबद्दल प्रत्येक जण बोलत होता, तेथे भेट देण्याची तीव्र ओढ मला जाणवली. मला माहीत नाही, पण वृंदावनाला एकट्यानेच जाण्याची तीव्र इच्छा मला झाली. ग्यारीनेही मान्य केले. दुसऱ्या दिवशी जेथून अमरनाथच्या प्रवासाला सुरुवात होणार होती, तेथे तो मला भेटणार होता.